चीनी मंडी .com पॉडकास्ट।
साखर होर्डिंगच्या विरोधात पाकिस्तान सरकारनं दिली चेतावणी। पाकिस्तान सरकारनं 3.30 रुपये प्रति किलो साखर कर लावला आणि अहवालानुसार ते बाजारपेठेतील अत्यंत जास्त दरात विकलं जात आहे। महसूल राज्यमंत्री हम्मा अजहर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की बाजारपेठेत विकल्या गेलेल्या शर्कराची किंमत जास्त आहे आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई सुरू केली जाईल जे साखर होर्डिंगमध्ये सहभागी होतील। याआधी रमजानच्या महिन्यादरम्यान पाकिस्तान सरकारनं साखरेच्या होर्डिंगमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर कारवाई केली आणि हजारो साखर बॅग जप्त केले।